कथा एका शिक्षण तपस्वीची. ज्येष्ठ शिक्षण तपस्वी कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता यांचं चरित्रचित्र कसं रंगवलं आहे ते आपण पाहत आहोत. स्वामीजींनी निवेदितांना नैष्ठिक ब्रह्मचारिणीची दीक्षा दिली. या प्रसंगाचं वर्णन करताना निवेदितांनी लिहिलं आहे, आम्ही गाभाऱ्यात बसलो होतो. स्वामीजी बुद्धदेवांबद्दल बोलत होते. जे मी पूर्वी स्वीकृत केलं होतं आणि जे मनासमोर सतत होतं त्या ध्येयबिंबाचं त्यांनी पुन्हा दर्शन घडवलं आणि सांगितलं, मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण. स्वामीजींनी मला शिवपूजन शिकवलं. त्यांचा आवाज इतका मधुर होता, जणू प्रेमस्वरूप अशा आईने आपल्या लहानग्याला गोड आवाजात शिकवावं तसं चाललं होतं. स्वामीजींनी मला बुद्धदेवांना फुलं व्हायला सांगितलं. ते म्हणाले, बुद्धस्वरूप प्राप्त होण्यापूर्वी ज्याने 500 वेळा जन्म घेऊन इतरांसाठी जीवन समर्पित केलं त्याच्या मागोमाग जा. पूजा आटपून निवेदिता आणि स्वामीजी गाभाऱ्यातून सभामंडपात आले. तिथे यज्ञकुंड प्रज्वलित केलेलं होतं. वैदिक मंत्रांच्या घोषात उपस्थित असलेल्या संन्याशांच्या समोर अगदी नारायणाच्या साक्षीने निवेदितांनी प्रतिज्ञा घेतली, मी दारिद्र्याला वरलं आहे, मी तनमनाने मूर्तिमंत पवित्र राहीन, अहंकार आणि बुद्धी यांच्यासह मी आज्ञांकित राहीन, मृत्यूसुद्धा या व्रतापासून मला परावृत्त करू शकणार नाही. प्रतिज्ञा घेतल्यानंतर निवेदितांनी विवेकानंदांना साष्टांग दंडवत घातला. विवेकानंदांनी त्यांना आशीर्वादपूर्वक उठवलं आणि त्यांच्या मस्तकी यज्ञकुंडातील भस्म लावलं. जे जे तिथे उपस्थित होते त्या सर्वांच्या मस्तकी भस्म लावलं. निवेदितांच्या जीवनाहुतीसच ते भस्म होतं. पावित्र्याने तळपणाऱ्या निवेदिता उभ्या राहिल्या तेव्हा सभामंडपात प्रार्थना चालली होती, ओम अग्नये स्वाहा अग्नय इदम नमम. हे आता अग्नीला समर्पित असो, हे आता अग्नीचे आहे, माझे नाही. निवेदिता म्हणत होत्या, अक्षय पावित्र्य प्रकाशणाऱ्या अग्निदेवा, जीवन प्रकट करणाऱ्या वृक्षांनो, ईश्वरीय शांतता धारण करणाऱ्या आकाशा, अहो माझे गुरु, आपण साक्षी व्हा. आज या चितेवर माझ्यातील पांचभौतिकत्वाचा, अस्मितेचा, अहंकाराचा मी त्याग करते. हे अग्निनारायणा, मला आपण भस्मसात करा, माझा पूर्ण ग्रास करा, अंती माझे म्हणून काहीही शिल्लक न राहो. हरी ओम तत्सत, हरी ओम तत्सत, हरी ओम तत्सत. एक एक साधक मंदिरातून गंभीरपणे बाहेर पडला. अखेर एका वयस्कर संन्याशाने चितेवर उभ्या राहणाऱ्या या सतीच्या चरणांना वंदन केलं. सर्वजण गेल्यावर स्वामीजी म्हणाले, मार्गारेट, तुझ्यासारख्या 6 व्यक्ती मिळाल्या तर एका नव्या धर्माचा आरंभ होईल. त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी निवेदितांनी प्रार्थना केली, हे उत्साह देवते मला उत्साह दे, हे शक्ती देवते मला शक्ती दे, अहो जगज्जननी मला वज्रासारखं बलसंपन्न करा, पावित्र्याचं स्वीकृत व्रत जीवनांतापर्यंत प्रज्वलित ठेवता येईल असं सामर्थ्य मला द्या. यानंतर स्वामीजींनी आणि निवेदितांनी युरोपचा प्रवास केला. या प्रवासात स्वामीजींच्या लक्षात आलं की पूर्ण आत्मसमर्पण केल्यानंतरही निवेदितांचा अहंकार अजून काही प्रमाणात शिल्लक आहे. त्या अहंकारावर त्यांनी प्रखर आघात केले. निवेदिता भांबावल्या, गोंधळल्या, फार दुःखी झाल्या, पण नंतर विवेकाने सावरल्याही. आता त्यांच्या कार्याला जगदंबेचं एक वेगळं अधिष्ठान मिळालं होतं, समर्पण स्थिर झालं होतं. स्वामीजींनी पॅरिसला जाताना निवेदितांना उद्देशून एक सुंदर आशीर्वाद पत्र लिहिलं आहे, ते असं: मातेचं हृदय वीरपुरुषाचा निश्चय, मलया निलासा तो सुगंध अक्षय, आर्यांच्या यज्ञवेदीतील धगधगणाऱ्या ज्वालांमध्ये वसत असणारं ते पवित्र ओज आणि शक्ती. ही सर्व आणि ज्यांची कल्पनाही पूर्वी कोणी नव्हती केली अशी सामर्थ्य जडोत तुझ्या ठाई, भारताच्या भावी संतानाची तू हो एकाच वेळी शिक्षयित्री, सेविका, अंतशी सखी. आशीर्वादपूर्वक विवेकानंद.